प्रोफेसर बी आर देवधर लिखित थोर संगीतकारांची परंपरा या पुस्तकाचे अभिवाचन. पंडित मंगेशराव तेलंग, कारवार. पंडित मंगेशराव तेलंग यांच्या विद्वत्तेविषयी मी पुष्कळ गोष्टी माझ्या लहानपणीच ऐकल्या होत्या. 1923 विविध ज्ञान विस्तार या मराठी नियतकालिकाच्या सुवर्णोत्सवाच्या वेळी एक ग्रंथ प्रसिद्ध झाला होता. त्यात गेल्या 50 संगीत कलेची हकीकत हा पंडित मंगेशराव यांचा लेख मी वाचला होता. या लेखावरून पंडित मंगेशराव हे चांगले संगीततज्ज्ञ असून त्यांनी बरेच संशोधनात्मक कार्य केले आहे हे सहज समजण्याजोगे होते. त्यामुळे मला त्यांना भेटण्याची अत्यंत उत्कंठा लागून राहिली होती, पण ते कारवार येथे राहत असल्यामुळे ते शक्य झाले नाही. शिवाय त्यांच्या जवळच्या लोकांपैकी मी कोणालाच ओळखत नसल्यामुळे त्यांना कोणातर्फे भेटावे हेही समजेना. पण 1928-29 पंडित मंगेशराव मुंबईत आल्याचे समजले. नवी भटवाडी या रस्त्यावरील एका इमारतीत ते उतरले होते. शेवटी बॉम्बे क्रॉनिकल पत्राचे सहसंपादक आर के प्रभू हे मला त्यांना भेटण्यासाठी घेऊन गेले. त्यावेळी पंडित मंगेशराव अत्यंत वृद्ध होते आणि त्यांना पंख्याने वारा घालीत काही लोक बसले होते. मुंबईतील बरीच प्रतिष्ठित मंडळी त्यांच्यासमोर बसली होती आणि काही संस्कृत ग्रंथाबद्दल त्यांचे बोलणे चालू होते. मी अर्धा एक तास तेथे बसलो, पण संगीताबद्दल काही चर्चा निघण्याचा योग दिसेना म्हणून नमस्कार करून उठलो. माझा आणि पंडित मंगेशराव यांचा संबंध एवढाच. याच सुमारास मी पंडित विष्णू नारायण भातखंडे यांच्याकडे अधूनमधून जात असे. पंडित मंगेशराव मुंबईत आले असल्यामुळे जिकडे तिकडे त्यांच्याविषयी बोलबाला झाला होता, म्हणून मी पंडित भातखंडे यांना त्यांच्याविषयी विचारले. पंडित भातखंडे यांनी पंडित मंगेशरावांविषयी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्यांच्या संशोधन कार्यातील चुका त्यांनी मला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यावेळी माझा संगीताचा अभ्यास इतका खोल नसल्यामुळे आज मला त्यातील मुद्दे मुळीच आठवत नाहीत. एक गोष्ट खरी की पंडित भातखंडे यांना पंडित मंगेशराव तेलंग यांच्याविषयी फारसा आदर नव्हता. एकदा एके ठिकाणी पंडित मंगेशराव तेलंग यांचे बीनवादन होते आणि आग्रहाचे आमंत्रण आल्यामुळे पंडित भातखंडेही तिथे गेले होते. तेथे झालेला प्रकार त्यांनी मला प्रत्यक्ष सांगितला होता आणि तोच त्यांनी थोड्याफार फरकाने हिंदुस्थानी संगीत पद्धती भाग 3 दिला आहे. त्यातील महत्त्वाचा भाग मी त्यांच्याच शब्दात सांगत आहे. एकदा ते एका नवीनच प्रसिद्धी पावत असलेल्या बीनकरांकडे आपल्या पाहुण्यांना बीन ऐकवण्याच्या हेतूने गेले होते. त्या बीनकरांना अगदी साधारण असे 5-10 रागच वाजवीत बसण्याची सवय असे हे त्या बिचाऱ्यांना मुळीच ठाऊक नव्हते. बीनकरांनी आपले बीन खांद्यावर घेऊन 2-4 पडद्यावर ठोकऱ्या मारल्याबरोबर त्या माझ्या मित्रांना अशी भीती वाटली की ते पुढे यमनराग हाती घेऊन बराच वेळ घाशीत बसतील. तसे न व्हावे व आपल्या पाहुण्यांना काही नवीन ऐकायला मिळावे म्हणून त्यांनी नम्रपणे बीनकरांस छायानट अथवा श्याम यापैकी एखादा राग घेण्याची विनंती केली. मग त्यांनी त्यापैकी कोणता राग वाजवला? वाजवणे एकीकडेच राहिले, पण नुसती फरमाईश ऐकून त्यांच्या अंगाची लाही लाही झाली. ते म्हणाले, किती मूर्ख मनुष्य आहात हो तुम्ही. फरमाईश करून माझ्या तब्येतीची आज तुम्ही माती माती करून टाकलीत. तुम्हाला बिलकुल अक्कल नाही. जन्मात कधी बीन ऐकलंय का? बोलले, छायानट वाजवा, श्याम वाजवा. तुम्ही छायानट आणि श्याम ऐकले आहेत का कधी? तुम्ही ओळखता का? तुम्हाला काय येत आहे ते सांगा पाहू. तुम्ही माझे आज अगदी डोके फिरवून दिलेत. मग पुढे पुढे काय? खांद्यावरून बीन लगेच उतरून खाली ठेवून दिले आणि पंखा घेऊन आपले तप्त झालेले मस्तक शांत करू लागले. पंडित मंगेशराव यांनीही पंडित भातखंडे यांचे संगीतविषयक कार्याबद्दल आपले मत स्पष्ट शब्दात नावानिशीवर लिहून ठेवले आहे. तेही वाचण्यासारखे आहे. विविध ज्ञान विस्ताराच्या 50 आनंदोत्सवाचे स्मारक आणि निबंधावळी या ग्रंथातील आपल्या गेल्या 50 संगीत कलेची हकीकत या निबंधात ते लिहितात. 1910 रारा विष्णू नारायण भातखंडे यांनी लक्ष संगीत नावाचा ग्रंथ स्वतः संस्कृत श्लोकात लिहून ग्रंथकाराचे नाव भरतखंड पूर्वनिवासी चतुर पंडित असे देऊन प्रसिद्ध केला. यातील संस्कृत भाषा पुष्कळ ठिकाणी अशुद्ध आहे. यात रागांच्या वर्जावर्ज स्वरांपेक्षा अधिक माहिती नाही. याच गृहस्थांनी सन 1910 ते 1914 सालात हिंदुस्थानी संगीत पद्धती नावाचा ग्रंथ मराठीत लिहून त्याचे 3 भाग प्रसिद्ध केले. प्रत्येक भागाची पृष्ठे 400 पासून 500 पर्यंत आहेत. यात इंग्रजी ग्रंथातून तसेच वर्तमानकालीन गायनाला लागू नाहीत अशा प्राचीन संस्कृत ग्रंथातून भरपूर उतारे दिले आहेत. शिवाय वाचकास समजू नये अशी खबरदारी घेऊन आपण स्वतः रचिलेल्या लक्ष संगीत ग्रंथाचा आधार पदोपदी घेतला आहे. इतका विस्तृत ग्रंथ लिहून सुद्धा याचपासून काही रागांच्या वर्जावर्ज स्वरांपेक्षा अधिक माहिती दिली नाही. पंडित मंगेशराव यांचा संगीत विषयावरील स्वतंत्र ग्रंथ नाही, पण तसा एक प्रयत्न त्यांनी सुरू केला होता आणि त्याचे एक हस्तलिखित त्यांचे नातू प्रभाकरराव तेलंग यांनी मला दाखवले आहे. निरनिराळ्या नियतकालिकातून त्यांनी अनेक लेख लिहिले आणि कित्येक संस्कृत ग्रंथांचे संपादन सुद्धा त्यांनी केले आहे. त्यातील संगीत रत्नाकर आणि संगीत मकरंद हे 2 ग्रंथ आहेत. त्यांचा एक इंग्रजी लेख एन्शियंट संस्कृत वर्क्स ऑन इंडियन म्युझिक अँड इट्स प्रेझेंट प्रॅक्टिस या अंकात आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. तो 1936 साली कॅलकट्टा ओरिएंटल जर्नल या मासिकात प्रसिद्ध झाला होता आणि त्यांच्या नातवाकडून तो आम्हास मिळाला आहे. पंडित मंगेशराव तेलंग हे उदारमताचे होते. त्यांच्या खालील लिखाणावरून हे दिसून येईल. वर निर्दिष्ट केलेल्या लेखात ते म्हणतात, या संगीतशास्त्रात लक्ष हे प्रधान असल्यामुळे लक्ष्याच्या विरुद्ध असलेल्या लक्षणांचा अर्थ बदलून लक्ष्याला जुळवावा. वास्तव गुरु परंपरेने शास्त्रीय गायनाचे सप्रयोग ज्ञान संपादन करून सांप्रत काळी सर्व रसिकांना संमत असलेल्या श्रेष्ठ गवयांच्या गायन प्रयोगास जुन्या ग्रंथातील लक्षणे जुळत नसल्यास ती लक्षणे दुरुस्त केली पाहिजेत किंवा बदलली पाहिजेत. तसे न करिता लक्षणास अनुसरून राग वगैरे बदलण्याचा आग्रह करणे म्हणजे केवळ उपहासास्पद होय, कारण ती लक्षणे फार प्राचीन काळी बांधली होती. परंतु उत्क्रांती तत्वाला अनुसरून हल्लीचे शास्त्रीय गायन बऱ्याच परिणतावस्थेला गेले आहे. हे प्राचीन ग्रंथांचे अवलोकन आणि वर्तमानकालीन संगीतशास्त्राचा सप्रयोग अभ्यास करणाऱ्या मार्मिक पुरुषांच्या लक्षात येईल, ज्याने संगीत रत्नाकर, संगीत पारिजात, राग विभूत वगैरे ग्रंथांचा अभ्यास करून हल्लीचे प्रसिद्ध गवये अल्लादिया खां, रहिमत खां, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे, प्रोफेसर विष्णुबुवा पलुसकर, अब्दुल करीम खां वगैरे आधुनिक गवयांची गाणी लक्षपूर्वक ऐकली आहेत त्याला वरील विधानाची साक्ष पटेल. हल्लीचे गवये बिकट तालात आणि रागात बांधलेल्या चिजा नवीन तान उपज आणि रागाचा विस्तार करून ज्या उत्तम प्रकाराने गाऊन अभिज्ञ रसिकांच्या अंतःकरणात आल्हाद उत्पन्न करतात त्यातील एकही प्रकारचे लक्षण किंवा वर्णन प्राचीन ग्रंथात मुळीच सापडत नाही. पंडित मंगेशराव यांचा संगीत हा एकच अध्ययनाचा विषय नसून वेदांत, चित्रकला, वाङ्मय इत्यादी अनेक विषयांचा अभ्यास त्यांनी केला होता. त्यांची माहिती त्यांच्या नातवाकडून मला मिळाली ती अशी आहे. मुंबई इलाख्याच्या उत्तर कानडा जिल्ह्यांपैकी कारवार जवळील बाड या गावी सन 1859 ऑगस्ट 25 रोजी त्यांचा जन्म झाला. गौड देशातून गोमांतकात आलेल्या पंचगौडांपैकी सारस्वत ब्राह्मण कुलात ते जन्मले. त्यांचे वडील रामकृष्ण राव हे सरकारी नोकरीत मामलेदार या हुद्द्यावर होते. मंगेशरावजी यांनी मराठी, कानडी, संस्कृत आणि इंग्रजीचा अभ्यास करून सन 1880 साली मॅट्रिकची परीक्षा दिली. मॅट्रिक नंतर चरितार्थासाठी ते मुंबईला आले आणि हायकोर्टात नोकरी करू लागले. अंगच्या हुशारीमुळे त्यांना सारखी बढती मिळत गेली आणि 30 वर्षांच्या नोकरीनंतर सेवानिवृत्त व्हावयाच्या वेळी ते असिस्टंट रजिस्ट्रारच्या हुद्द्यापर्यंत पोचले होते आणि त्यांचा पगार ₹550 पर्यंत गेला होता. मंगेशरावांना संगीताचा नाद लहानपणापासूनच होता. त्यांचे वडील बंधू पुरुषोत्तमराव तेलंग हे संगीताचे चाहते असल्यामुळे अनेक सुप्रसिद्ध कलावंतांची व त्यांची दाट मैत्री असे. खांसाहेब अल्लादिया खां हे पुरुषोत्तमराव तेलंग यांना फार मान देत असत. 1882 साली
पंडित मंगेशराव बडोदा येथे गेले व तेथे त्यांना संगीताचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यांनी ऐकलेले कलाकार म्हणजे गोस्वामी, पंडित पन्नालालजी सतारिये, प्रसिद्ध बीनकार अली हुसेन खां, बंदे अली खां, गायक तानरस खां आणि खादिम हुसेन इत्यादी. या संधीचा त्यांनी पूर्ण उपयोग करून घेतला. या गुणी लोकांचे संगतीत त्यांनी प्रत्यक्ष कलेच्या अभ्यासास सुरुवात केली आणि संस्कृत त्यांना फार चांगले येत असल्यामुळे संगीत ग्रंथांचा अभ्यास त्यांनी सुरू केला. मुंबईमध्ये नोकरीत असताना त्यांचा बीन या वाद्याचा व्यासंग सुरू होता. अनेक कलाकार त्यांचे घरी जमत आणि गायनवादन चाले. याच सुमारास संगीताच्या बाबतीत जागृती होऊ लागली होती आणि संगीतावरील जुन्या ग्रंथांबद्दल जनतेत विशेष कुतूहल दिसू लागले होते. अनेक हस्तलिखिते छापली जाऊ लागली होती. पुणे येथील आनंदाश्रम छापखान्याने सारंगदेवाचा ग्रंथ संगीत रत्नाकर छापण्याचे काम हाती घेतले आणि त्याचे संपादन पंडित मंगेशराव तेलंग यांच्याकडे सोपवले. पंडित मंगेशराव यांनी अत्यंत परिश्रमाने हे काम केले. त्यानंतर 1920 बडोदा सेंट्रल लायब्ररीने संगीत मकरंद हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे ठरवले आणि त्याचेही काम पंडित मंगेशराव यांच्यावर सोपवण्यात आले. हे काम त्यांनी अत्यंत सुंदर रीतीने केले असून ग्रंथावरील टिप्पणी आणि स्पष्टीकरण आणि प्रस्तावना त्यांचीच आहे. संशोधन कार्याची त्यांना विशेष आवड होती आणि त्यासाठी ते फार परिश्रम करीत असत हे त्यांनी संपादन केलेल्या ग्रंथांवरून दिसून येतं. त्यांचे आवडीचे विषय अनेक असल्यामुळे इंग्रजी वाङ्मय, वेद, पुराणे, चित्रकला, बुद्धिबळासारखे खेळ इत्यादी अनेक विषयांचा व्यासंग त्यांनी केला. ते स्वतः कवी असल्यामुळे त्यांनी अनेक विषयांवर काव्यरचनाही केली आहे. त्यांनी केलेल्या ग्रंथांचे समालोचन वगैरेच्या माहितीने भरलेला संशोधनात्मक टिप्पणी संग्रह करून प्रत्येकी सुमारे 400 पानांचे असे 9 भाग लिहिले आहेत आणि ते पुणे येथील भांडारकर प्राच्य विद्या मंदिर या संस्थेस अर्पण करण्यात आले आहेत. 1914 ते सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशाचे पर्यटन केले. या वेळेपर्यंत त्यांना विद्वान लोकात चांगलीच मानमान्यता मिळाली होती आणि म्हणून बनारस हिंदू विश्वविद्यालय, भारत महाधर्म मंडळ, अखिल भारतीय सारस्वत समिती, अयोध्या संस्कृत कार्यालय वगैरे संस्थांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. यानंतर ते कारवार येथे स्थायिक झाले आणि सार्वजनिक कार्यात पुढाकार घेऊन जनसेवा करू लागले. 1949 11 ऑगस्ट रोजी कारवारमध्ये त्यांचे देहावसान झाले. त्यांचे नातू प्रभाकर यशवंत तेलंग हे मुंबई येथे राहत असून बीन आणि सतार ही दोन्ही वाद्य वाजवतात. मुंबई रेडिओ केंद्रावर त्यांचे कार्यक्रमही होतात. वरील माहिती त्यांच्याच कृपेने मिळाली आणि फोटोही त्यांनी दिला म्हणून मी त्यांचा आभारी आहे. हा लेख जून 1951 लिहिला गेला आहे.